श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, 11वा अध्याय सुरू आहे। 34व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो। देवाने सांगितलं अर्जुनाला की तू युद्धाला उभा राहा, यश संपादन कर, शत्रूंना जिंकून समृद्धियुक्त राज्याचा उपभोग घे। या सर्व मोठ्या मोठ्या वीरांना मी आधीच मारून टाकलेले आहे। द्रोणाचा पाडू न करी, भीष्माचे भय न धरी, कैसेनी कर्णावरी परजू हे न म्हण। तो द्रोण असो, भीष्म असो, कर्ण असो, या सर्वांना मी आधीच मारून टाकलेले आहे। तू फक्त निमित्त मात्र हो। अर्जुनाने या सर्वांना मारले, कौरवांना पराजयी केले, एवढेच फक्त प्रसिद्ध व्हायचे राहिले। आज 35व्या श्लोकापासून पुढचा भाग घेऊ। देवाचे ओघाप्रमाणे बोलणे सुरू होते आणि आता संजय या प्रसंगी काय म्हणतो ते आपण पाहूया। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय। संजय उवाच, एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य कृताञ्जलिर्वेपमान किरीटी, नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतभीतः प्रणम्य। संजय म्हणाला, श्रीकृष्णाचे हे भाषण ऐकून भयाने कापत असलेला आणि हात जोडलेला अर्जुन भयभीत होऊन साष्टांग नमस्कार घालून पुन्हा श्रीकृष्णाला सद्गदित वाणीने पुढील प्रमाणे बोलला। ऐसी आगवीची हे कथा, तया पूर्ण मनोरथा, संजयो सांगे कुरुनाथा, ज्ञान देवो म्हणे। मग सत्य लोकौनी गंगा जळ, सुटलिया वाजत खळाकळ, तैशी वाचा विशाळ बोलता तया। नातरी महामेघांचे उमाळे, घडघडीत एके वेळे, घुमघुमीला मंदराचरे क्षीराब्धिजयसा। तैसे गंभीरे महानादे, हे वाक्य विश्वकंदे, बोलले अगाधे अनंत रूपे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, याप्रमाणे ही सर्व हकीकत त्या मनोरथ पूर्ण न झालेल्या कुरुदेशाच्या राजाला म्हणजे धृतराष्ट्राला संजय सांगत आहे। मग ज्याप्रमाणे गंगेचे पाणी सत्य लोकापासून सुटले असता सारखे खळखळ वाजत जाते, त्याप्रमाणे तो श्रीकृष्ण बोलत असता गंभीर वाणीचा ओघ खळखळाटाने चालला होता। अथवा मोठमोठ्या मेघांचे लोट एकाच वेळेला उठले असता जसा गडगडाट व्हावा, किंवा मंदर नावाच्या पर्वताने क्षीर समुद्रामध्ये ज्याप्रमाणे मंथनाचा आवाज एकसारखा घुमावा, अगदी त्याप्रमाणे अगाध व अनंत रूपधारी विश्वाचे कारण असलेल्या त्या श्रीकृष्णाने गंभीर अशा मोठ्या शब्दाने भाषण केले। ते अर्जुने मोटके ऐकिले, आणि सुख की भय दुणावले, हे नेणोपरी क्वापिनले सर्वांग तयाचे। सखोलपणे वळली मोट, आणि तैसे चिजोडले कर संपुट, वेळो वेळा ललाट चरणी ठेवी। तेवीची काही बोलो जाये, तव गणा बुजालाची ठाये, हे सुख की भय होये, हे विचारा तुम्ही। परी तेव्हा देवाचे निबोले, अर्जुना हे ऐसे जाहले, मिया पदावरी देखिले श्लोकिंचिया। मग तैसाची भेण भेण, पुढती जो हारुणी चरण, मग म्हणे जी आपण ऐसे बोलिले ती। ते अर्जुनाने थोडेसे ऐकले। तोच सुखाचा म्हणा की भीतीचा म्हणा दुप्पट जोर आला। कशाचा हे आम्हास काही सांगता येत नाही, परंतु एवढे खरे की त्यामुळे त्या अर्जुनाचे सर्व शरीर थरथरा कापायस लागले। त्यास झालेले सुख अथवा भय थेट हृदयापर्यंत जाऊन भिडल्यामुळे तो आपल्या पायापर्यंत लवला आणि त्याच सपाट्यात कसे तरी करून त्याने हात जोडले आणि तो आपले मस्तक पुन्हा पुन्हा त्या प्रभूच्या परमात्म्याच्या पायावर ठेवू लागला। याचप्रमाणे काही बोलण्याचा प्रयत्न करावा तो त्याचा कंठ अधिकच भरून राही। हे सुख झाल्याचे लक्षण आहे की भीतीचे आहे याचा तुम्ही आपल्या मनातच विचार करून निर्णय करा, असे ज्ञानेश्वर महाराज श्रोत्यांना म्हणत आहेत। परंतु त्यावेळेला देवानी केलेले भाषण ऐकून अर्जुनाची अशी ही स्थिती झाली हे मी श्लोकाच्या वरील भीत भीत प्रणम्य या पदांवरून जाणले। मग तसाच भीत भीत तो पुन्हा श्रीकृष्णाच्या चरणाला नमस्कार करून म्हणाला, महाराज आपण याप्रमाणे बोललात। काय बोललात? श्री अर्जुन वाच स्थानी ऋषिकेश तव प्रकीर्त्यो जगत प्रहस्यत्युनच्च दज्जते च रक्षांशी भीतानि दिशो द्रवंती सर्वे नमस्यन्ति च सिद्ध संघाः। अर्जुन म्हणाला, हे ऋषिकेशा, तुझ्या महात्म्याने हे सर्व जग हर्ष आणि प्रेम पावते हे योग्यच आहे। भयभीत असे राक्षस दश दिशांना पळत आहेत। सर्व सिद्धांचे समुदाय तुला वंदन करीत आहेत तेही अगदी योग्यच आहे। नार्जुनामी काळू आणि ग्रासी जे तो माझा खेळू हा बोलू किर अढळू मानू आम्ही परी तू आजी काळी आजी स्थितीची वेळी ग्रासिले हे न मिळे विचारासी तैसे नियांगीचे तारुण्य मोडावे कैचे नव्हे ते वार्धक्य काढावे म्हणोणी करू म्हणसी ते नव्हे बहुत करुणी हाजी चौपाहारी न भरता कोणीही वेळे श्री अनंता काय मध्यान्नी सविता मावळतू आहे पै तुझा खंडिता काळा तिन्ही आहाती जी वेळा त्या तिन्ही परी सबळा पुलाल्या समयी। अर्जुना, मी सर्व भक्षक काळ आहे आणि सर्वांचा नाश करणे ही तर माझी लीलाच आहे, हे जे तुझे बोलणे होते ना ते आम्ही खरोखर खरे मानू। परंतु हे परमेश्वरा, आपण जे काळ त्यांनी आज या स्थितीकाली पालन करण्याच्या वेळेसच जगाचा संहार करावा हे माझ्या विचाराला काही पटत नाही बुवा। शरीरात असलेले तारुण्य कसे नाहीसे करावे आणि नसलेले म्हातारपण कोठून आणावे या गोष्टी जर करू म्हटले तर जशा वाव्याच्या नाहीत त्याप्रमाणे जरी तू या स्थितीकाली संहार करू म्हणतोस तरी ते बहुत करून होणार नाही। अहो देवा, चार प्रहर दिवस भरला नसताच कोणत्याही तरी वेळी सूर्य मध्यान्नी मावळा आहे का? देवा, अखंडित असे जे आपण काळ त्या आपल्याला तिन्ही वेळा म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही काळामध्ये त्या तिन्ही वेळा आपापल्या समयास पूर्ण सामर्थ्यवान आहेत ना, त्यांना अवेळी पूर्ण जाता येते का? जे वेळी हो लागे उत्पत्ती ते वेळी स्थिती प्रयो हारपती आणि स्थिती काळीन मिरविती उत्पत्ती प्रळयो पाठी प्रळयाची वेळी उत्पत्ती स्थिती मावळे हे कायसे नाही नढळे अनादी ऐसे म्हणून आजी तरी भरे भोगे स्थिती वर्ती जता हे जसे एथ ग्रासिसी तू हे नलगे माझा जीवी तव संकेते देव बोले अगाया दोन्ही सैन्यांसीची मरण पुरले ते प्रत्यक्ष तुझ दाविले यय एर यथा काळे जाण हा संकेतू जव अनंता वेळू लागला बोलता तव अर्जुने लोकू मागुता देखिला यथा स्थिती। ज्यावेळेस उत्पत्ती व्हायला लागते त्यावेळी स्थिती व प्रलय या दोन्ही अवस्था नाहीशा होतात आणि स्थितीच्या वेळेस उत्पत्ती आणि प्रलय या दोन्ही दिसत नाही। प्रलयाच्या वेळेला उत्पत्ती आणि स्थिती या दोहोचा लोप होतो, म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि प्रलय ह्या आपापल्या वेळी होतात, याचे अस्तित्व कशानेही बदलत नाही असा हा क्रम आदिकालापासून चालत आलेला आहे। म्हणून आज तर स्थितीकाली जग हे भोगाच्या भरात वागत आहे, म्हणून या स्थितीकाळी तू काळ रूप श्रीकृष्ण त्याचा म्हणजे या जगाचा संहार करशील हे माझ्या मनाला काही पटत नाही। तेव्हा खुणेने देव म्हणाले, अरे अर्जुना, फक्त या दोन्ही सैन्यांचेच आयुष्य संपले आहे, ते मी तुला प्रत्यक्ष दाखवले। यांच्याविषयी इतर सर्व लोक याशिवाय इतर सर्व लोक आपापल्या योग्य काळी मरण पावतील। हा इशारा देण्यास देवाला जितका वेळ लागला तितक्या वेळात अर्जुनाने पुन्हा पूर्वीप्रमाणे सर्व लोक सुखरूप असलेले पाहिले आणि ते पाहिल्यानंतर अर्जुन शांत होऊ लागला। मग म्हणतसे, देवा तू सुत्री विश्वलाघवा जगाला माघवा पूर्वस्थिती पुढती वरी पडिलिया दुःख सागरी तू काढिसी का जयापरी ते कीर्ती तुझी हरी आठवित असे कीर्ती आठविता वेळोवेळा भोगितसे महासुखाचा सोहळा तेथ हर्षामृत कल्लोळा परी लोळता हूं देवा जियाले पणे जग धरी तुझा ठाई अनुराग आणि दृष्टा तया भंग अधिकाधिक पै त्रिभुवनीचिया राक्षसा महाभय तू ऋषिकेशा मनोनी पळता ती दिशा पैलीकडे एर सूर सिद्ध किन्नर किंबहुना चराचर ते तुझ देखोनी हर्ष निर्भर नमस्कारित सती। मग अर्जुन म्हणायला लागला, देवा या विश्वरूपी सोंगाचा तू सूत्रधार आहेस, हे सर्व जग पुन्हा पूर्वी स्थितीला आले का? परंतु या तुझ्या खेळामध्ये दुःख सागरात पडलेल्या जीवांना तू ज्या प्रकाराने बाहेर काढतोस ती तुझी कीर्ती हे हरी मी आठवीत आहे। वारंवार आपली कीर्ती आठवीत असताना आम्ही ब्रह्मसुखाचा सोहळा भोगतो आणि त्या भोगामध्ये हर्षरूप अमृताच्या लाटांवर आम्ही लोळत असतो। अहो देवा, जग हे जगल्यामुळे तुझ्या ठिकाणी प्रीती धरीत आहे आणि त्या दृष्टांना तुझ्यापासून अधिकाधिक नाश आहे। परंतु हे देवा, त्रिभुवनातील राक्षसांना तू साक्षात मृत्यूच आहेस, म्हणून ते भयाने 10 दिशांच्या पलीकडे पळून जातात। बाकीचे सूर सिद्ध किन्नर फार काय सांगावे, हे स्थावर जंगमात्मक हे जे जग आहे ना ते सर्व तुला आनंद भरीत होऊन नमस्कार करीत आहे। कस्माच्च तेन स्नमरेन महात्मन गरीयसे ब्रह्मणोप्यादिकर्त्रे अनंत देवेश जगन्निवास त्वमक्षरं सत् सतत् परं यत्। हे महात्मन, हे महायोग्यन, अत्यंत महान महद ब्रह्माचा देखील आदिकर्ता जो तू, त्या तुला ते राक्षस का नमस्कार करीत नाहीत? हे अनंता, हे देवादिदेवा जगन्निवासा, अक्षर व सत त्याचप्रमाणे असत म्हणून जे काही तू आहेस त्याच्या अतीत जे आहे ते सुद्धा तूच आहेस असे मला वाटत आहे। एथ गा कमणा कारणा कारण राक्षस हे नारायणा न लगतीची चरणा पळते जाहले
आणि हे तुते काई पुसावे, हे तुला ले आम्हासिही जाणवे, तरी सूर्योदयी राहावे कैसे नितमे। तू स्वप्रकाशाचा आगरू आणि जाला हासी गोचरू, म्हणून या निशाचरा केरू फिटला सहजे। हे ये तुले दिवस आम्हा काही नेणवेची श्रीरामा, आता देखतसो महिमा गंभीर तुझा। जेथोनी नाना सृष्टीचिया ओळी, पसरती भूतग्रामाचिया वेली, तया महद्ब्रह्मा ते व्याली दैविकी इच्छा। देवो निस्सीम तत्व सदोदितु, देवो निस्सीम गुण अनंतु, देवो निस्सीम साम्य सततु नरेंद्र देवांचा।
हे श्रीकृष्णा, येथे हे राक्षस तुमच्या चरणांना शरण न येता कोणत्या कारणामुळे दूर पळून गेले आहेत, आणि हे तुम्हाला तरी काय पुसायचे आहे एवढे तर आमच्याही लक्षात येण्यासारखे आहे। तर हे पहा, सूर्य उगवला असता अंधार कसा टिकाव धरू शकतो। तू आत्मप्रकाशाची खाण आहेस आणि आमच्यापुढे प्रत्यक्ष प्रकट झाला आहेस, म्हणून सहजच राक्षसाची दुर्दशा झाली आहे आणि ते इथून पळून गेले आहेत। इतके दिवस हे श्रीरामा, हे आम्हाला काही समजत नव्हते, हे तुझे अगाध सामर्थ्य आताच आमच्या नजरेस येत आहे। ज्या महद्ब्रह्मापासून अनेक सृष्टीच्या पंक्ती आणि प्राणी मात्रांचे समुदायचे समुदाय उत्पन्न होत असतात, त्या महद्ब्रह्माला हे प्रभो आपली इच्छाच प्रसवते। देवा, आपण अमर्याद तत्वरूप असून आपले अस्तित्व त्रिकाला बाधित आहे। आपण अंतरहित असून आपल्या गुणांची गणती करता येत नाही। आपण अखंड निष्प्रतिबंधपणाने सर्वत्र व्याप्त आहात आणि आपण देवांचे राजे आहात।
जी तू त्रिजगतीये ओलावा, अक्षर तू सदा शिवा, तूची संता संत देवा तया ही अति तू ते तू।
हे नित्य कल्याण रूप अशा देवा, हे महाराजा, तू त्रैलोक्याला आश्रय आहेस, तू अविनाशी आहेस। देवा, सत आणि असत हे सर्व तूच आहेस आणि त्या पलीकडे सुद्धा जे काही आहे ते सुद्धा हे देवाधिदेवा सर्व तूच आहे।
त्वमादिदेव पुरुषा पुराण स्वमस्य विश्वस्य परम निधानम, वेतांसि वेद्यं च परम च धाम, त्वया ततम विश्वमनंत रूप।
तू आदिदेव पुराण पुरुष असा आहेस, तू या विश्वाचे अखेरीचे निवासस्थान आहेस, तू सर्व काही जाणतोस, तूच जाण्याला अत्यंत योग्य आहेस, अत्यंत श्रेष्ठ असे आश्रयस्थान तूच आहेस। हे अनंत रूपा, तू हे विश्व पूर्णपणे व्यापून शिल्लक उरला आहेस।
प्रकृती पुरुषांचा आदी, जी महत्तत्वा तुची अवधी, स्वये तू अनादी पुरातनू, सकळ विश्व जीवन जीवांसी तूची निधान, भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याची हाती। जी श्रुतीचिया लोचना स्वरूप सुख तू अभिन्ना, त्रिभुवनाचिया आयतनायतन तू, म्हणोनी जी परम तू ते म्हणीजे महाधाम, कल्पांती महद ब्रह्म तुझ्या अंकिरिगे। किंबहुना देवे विश्व विस्तारिले आहे आघवे, अनंत रूपा वानावे कवणे तू ते।
देवा, तू प्रकृती व पुरुष यांचा मूळ आहेस, महत्त्वाचा शेवटही तूच आहेस, तू जन्मरहित आहेस आणि तू सगळ्यांच्या पूर्वीच आहेस. देवा, तू सर्व जगाचे जीवन आहेस आणि जीवांचा शेवटही तुझ्यातच होतो व भूत भविष्याचे ज्ञान तुझ्याच हाती आहे. हे जीवांशी अभिन्नतेने असणाऱ्या देवा, श्रुतीच्या नेत्रास म्हणजे ज्ञानास तूच गोचर आहेस आणि गोचर होणारे असे स्वरूप सुद्धा आणि त्या स्वरूपाचे सुख सुद्धा हे सर्व तूच आहेस. आणि या सर्व त्रैलोक्याला आधारभूत जी माया, त्या मायेचाही आधार तूच आहेस. म्हणून हे देवा, तुला श्रेष्ठ असे आश्रयस्थान म्हणतात आणि प्रळय काळच्या शेवटी मायाही तुझ्या स्वरूपी लीन होते. फार काय सांगावे देवा, तुझ्याकडून सर्व विश्व विस्तारले गेले आहे. ज्या तुला अनंत रूपे आहेत ना, त्या तुझे वर्णन कोणी आणि कसे करावे हे मला कळत नाही. अशा प्रकारे अर्जुन देवाची स्तुती करत आहे, देवाच्या सामर्थ्याचे गुणगान करत आहे, देवाचा गौरव करत आहे. त्याला शब्द सापडत नाही, निर्निळ्या शब्दांनी देवाची प्रशंसा करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला सुचत नाही की या क्षणी मी करू तरी काय आणि देवाला काय म्हणू आणि कसं म्हणू. आता त्याला हे निश्चित झालं आहे की ये दोन्ही सैन्यातील मोठे मोठे योद्धे हे सर्व मरणार आहेत. आणि देवानी आश्वासन दिलेलं आहे की फक्त पांडव तेवढेच या युद्धातून उरणार आहेत, बाकी सर्व इथे मरणार आहेत. किंबहुना देवे विश्व विस्तारिले आहे आगवे, अनंतरूपा वानावे कवणे तुते. अशा प्रकारे हे अनंतरूपा, तुझं वर्णन आणि तुला वानावं तरी कसं, कोणी वर्णन करावं, किती वर्णन करावं, कारण विश्व विस्तारिले आहे आगवे. ह्या सर्व विश्वामध्ये तुझाच विस्तार आहे. अर्जुनाला आता ही पक्की गोष्ट कळून चुकली की या संपूर्ण विश्वामध्ये जे जे प्राणी मात्र, जे जीव जंतू, झाडं दगडं, जे काही या जगात आहे, ते सर्वच्या सर्व आगवच्या आगवच तो परमात्मा झालेला आहे. त्या परमात्म्याखेरीज इतर कुठेही काहीही शिल्लक नाही असा त्याचा ठाम विश्वास पटलेला आहे. अशा प्रकारे 38व्या श्लोकापर्यंतचं निरूपण आपण आज पाहिलेलं आहे. आज इथे विश्रांती घेऊ आणि पुन्हा उद्या 39व्या श्लोकापासून पुढचं निरूपण सुरू ठेवूया. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय.